नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सोमनाथ अमृत पर्व उत्सवात वांटो घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी संभाव्य हुंवार आनी उश्णताय ल्हारांक तोंड दिवपा खातीर देशाच्या तयारीचो नियाळ घेतलो. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आयज राज्य सचिवालयात मंत्रीमंडळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आयपीएल क्रिकेटात आयज धर्मशालात सांजे 7:30 वरांचेर पंजाब किंग्स आनी दिल्ली कॅपिटल्सा आड खेळ जातलो. आनी भारतीय हवामान खात्यान गुजरात आनी राजस्थानाच्या कांय वाठारांनी आयज उश्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. पयले ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेव देवळाच्या पुनर्बांदणेक 75 वर्सां पुराय जाल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सोमनाथ अमृत पर्व 2026 ह्या उत्सवात वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी सोमनाथ देवाची पुजा करतले, कुंभाभिशेक विधी करतले आनी उपरांत भौशीक मेळाव्यात उलोवप करतले. ह्या वेळार रोड शोचे लेगीत आयोजन केला. ह्या निमतान मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल आनी उपमुखेलमंत्री हर्ष सांघवी हे लेगीत हाजीर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल हैदराबादच्या परेड मैदानाचेर एका सभेत उलोवप केले. राज्यभरातल्यान आयिल्ल्या हजारांनी समर्थकांकडेन उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या उलोवपाची सुरवात तेलगू भाषेन केली आनी लोकांक येवकार दिवन तांच्या उत्साहाचे कौतुक केले. हेर राज्यातल्या राजकीय घडामोडींची आनी तेलंगणाची परिस्थिती हांची तुळा प्रधानमंत्री मोदी हांणी केली आनी देशभरातले लोक भाजपाच्या उदरगत आनी शासनाच्या मॉडलाचेर चडांत चड विश्वास दवरिता अशें सांगले. आसाम आनी पुडुचेरी ह्या राज्यातल्या पक्षाच्या कामगिरीचो उल्लेख तांणी केलो आनी अस्तंत बंगालात भाजपाचो उदय हो एक महत्वाचो लोकशाय बदल आसा अशें सांगले. विरोधकांचेर टिका करतना प्रधानमंत्री मोदी हांणी काँग्रेसीचेर भ्रश्टाचार, घराणेशाही आनी संस्थांचो गैरवापर केल्ल्याचो आरोप केलो. आपल्या ह्या दौऱ्यात तांणी 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उक्तावण केले, जातूंत जाहिराबाद इंडस्ट्रीयल एरिया आनी वारंगलच्या पीएम मित्रा टेक्स्टायल पार्काचो आस्पाव आसा, जाका लागून रोजगाराक चालना मेळटली आनी कापूस उत्पादक शेतकारांक आधार मेळटलो. ह्या कार्यावळीक तेलंगणा भाजपाचे मुखेली एन रामचंद्र राव, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आनी बांदी संजय कुमार, तशेंच खासदार, आमदार आनी हेर पक्ष फुडारी अशे जायते वरिष्ठ भाजपा फुडारी हाजीर आशिल्ले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी काल संभाव्य हुंवार आनी उश्णताय ल्हारांक व्यापक रितीन तोंड दिवपा खातीर देशाची तयारी कशी आसा हाचो नियाळ घेतलो. नवी दिल्लीत जाल्ले उंचेल्या पांवड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळतना मंत्री शहा हांणी सांगले की केंद्र आनी राज्य ह्या दोनूय पांवड्यार हुंवाराच्या अदमासा खातीर एकत्रीत पद्दत आसपाक जाय. न्हयांचेर चेक डॅम बांदून उदकाचे संवर्धन करप आनी उश्णतायेच्या ल्हाराचो प्रभाव उणो करप हे आपले उद्दिष्ट आसूंक जाय. उश्णताय ल्हाराक लागून शेतकी क्षेत्राक उण्यात उणें लुकसाण जावचें हे खातीर यत्न करचे पडटले हाचेर तांणी भर दिलो. देशातल्या दरेका राज्यात हुंवार संकश्ट वेवस्थापन पंगड घडोवन हाडून सक्रीय करपाक जाय अशें मंत्री शहा हांणी सांगला. ह्या बसकेक केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील, केंद्रीय गृह सचीव, विंगड विंगड मंत्रालयाचे सचीव आनी वरिष्ठ अधिकारी, एनडीएमएचे विभाग प्रमुख, एनडीआरएफचे महासंचालक, भारतीय हवामान खात्याचे आनी हेर संबंधित खात्यांचे फुडारी हाजीर आशिल्ले. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आयज नबन्ना हांगाच्या राज्य सचिवालयात मंत्रीमंडळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. शेनवारा ब्रिगेड परेड मैदानाचेर मुखेलमंत्र्यांवांगडा पदाचो आनी गोपनियतेचो सोपूत घेतिल्ल्या 5 मंत्र्यांमदी पोर्टफोलिओ वाटपाची आयज आस्त आसा. तशेंच नव्या मंत्रीमंडळांत भाजपाच्या वेंचणुकेच्या आश्वासनांचेर चर्चा जावपाची शक्यताय आसा. नव्यान वेंचून आयिल्ले आमदारूय बसकेक हाजीर रावपाचे आसात. आयज सकाळी 11 वरांचेर मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांकां गार्ड ऑफ ऑनर दितले आनी उपरांत मंत्रीमंडळ बसका जातली. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी काल आपल्या मंत्रीमंडळाचो विस्तार केलो. भारतीय जनता पक्षाच्या 6 फुडाऱ्यांनी मंत्री म्हणून सोपूत घेतलो, तशेंच 2 राज्यमंत्र्यांची बडटी करून तांकां स्वतंत्र प्रभार दिला. लखनौच्या जनभवनात जाल्ल्या एका सुवाळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल हांणी ह्या नव्या मंत्र्यांक पद आनी गोपनियतेचो काल सोपूत दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 वरांचेर आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेल्यो खबरो। मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव आयज कुनो नॅशनल पार्कात 2 चित्त्यांक सोडटले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सप्टेंबर 2022 नामिबियातल्यान हाडिल्ल्या 8 चित्त्यांक कुनो नॅशनल पार्कात सोडून प्रोजेक्ट चित्ता सुरू केल्लो। एका खंडातल्यान दुसऱ्या खंडात स्थलांतर करपाचो हो जगातलो पयलोच प्रकल्प आशिल्लो। त्या उपरांत 2023 दक्षिण आफ्रिके सावन 12 चित्ते आनी ह्या वर्सा फेब्रुवारी म्हयन्यात बोत्सवाना सावन आनीक 9 चित्ते भारतात हाडले। तेन्ना सावन कुनो राष्ट्रीय उद्यानात म्हत्वाची उदरगत जाल्या। मार्च 2023 ज्वाला ह्या मादी चित्त्यान 70 वर्सां उपरांत भारतातल्या पयल्या चित्त्याच्या पिल्लाक जल्म दिलो। आता मेरेन भारतात 37 परस चड पिला जल्माक आयल्यात, जाका लागून कुनोतल्या चित्त्यांची वट्ट संख्या 57 पावल्या। नोव्हेंबर 2025 भारतात जल्माक आयिल्ल्या मुखी ह्या चित्त्यान पिलाक जल्म दिलो, जो ह्या प्रकल्पातलो एक व्हड मार्गदर्शक फातर थारलो। तमिळनाडूचे मुखेलमंत्री जोझेफ विजय हांणी काल चेन्नईत राज्यातल्या कायदो आनी सुवेवस्था परिस्थितीचेर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवांगडा बसका घेतली। तांकां वेगवेगळ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली। विजय हांणी त्रिची ईस्ट मतदारसंघाचे वेचून आयिल्ले वांगडी म्हणून आपलो राजीनामो विधानसभेचे सचिव सुब्रमण्यम हांकां सादर केला। टीव्हीके मुखेल्यान फाटल्या विधानसभा वेचणुकेत पेरांबूर आणि त्रिची ईस्ट अशा दोनूय सुवातींनी जैत मेळयले। आयज सावन राज्याची विधानसभा सुरू जातली, ते खातीर डीएमके विधीमंडळ पक्षाच्या वांगड्यांची पक्षप्रमुख एमके स्टॅलिन हांच्या फुडारपणाखाला बसका जाली। उदयनिधी स्टॅलिन हांची विधीमंडळ पक्ष फुडारी म्हणून नियुक्ती जाली, जाल्यार के एन नेहरू हांची उपफुडारी आणि ए व्ही वेलू हांची पक्षाचे प्रतोत म्हणून निवड जाल्या। विधानसभेत डीएमकेचे वट्ट 59 वांगडी आसात। आयपीएल क्रिकेटात काल राती रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून मुंबई इंडियन्साक 2 विकेटींनी हारयलो। पहिली फलंदाजी करपी मुंबई इंडियन्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन वट्ट 166 धावड्यो केल्यो। तिलक वर्मान 42 बॉलांनी 57 धावड्यो केल्यो। बेंगळुरू खातीर भुवनेश्वर कुमारान 4 विकेटी घेतल्यो। ताका जाप दितना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून 8 गडे वगडावन हे लक्ष साध्य केले। भुवनेश्वर कुमाराक प्लेयर ऑफ द मॅच म्हणून जाहीर केलो। ताच्या आधी दुसरे मॅचीत चेन्नय सुपर किंग्सान लखनौ सुपर जायंट्साक 5 विकेटींनी हारायल्लो। मजगती आयज आयपीएलात पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्सा आड खेळटलो। ही मॅच धर्मशालात सांजे 7:30 सुरू जातली। भारतीय हवामान खात्यान गुजरात आणि राजस्थानाच्या काय वाठारांनी आयज उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला। कोंकण आणि गोयात दिसाचे काय सुवातींनी उष्ण आणि दमट हवामान तिगून उरपाची शक्यता आसा। तशेंच आसाम, मेघालय, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल वाठारात आयज व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, हरियाणा, चंडीगढ, पंजाब हांगा आयज गडगड आणि जोगला सहित पाऊस पडपाची शक्यता आसा। आयज राजस्थानातल्या काय सुवातींनी धुल्लाचे वादळ येतले अशें हवामान खात्यान सांगला। ही आसा एक कळवणी। आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कंत्राटी पद्दतीचेर खबरां निवेदक घेवपाचे आसात, ते खातीर अर्ज मागयल्यात। उमेदवार पदवीधर आसपाक जाय, पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाषेचे आनी अनुवाद करपाचे गिन्यान आसप गरजेचे आसा। इच्छूक उमेदवारांनी 17 मे 2026 मेरेन अर्ज करचो अशें कळीत केला। आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सोमनाथ अमृत पर्व 2026 उत्सवात वांटो घेतले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी हुंवार आनी उष्णताय ल्हारांक तोंड दिवपा खातीर देशाच्या तयारेचो नियाळ घेतलो। अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदु अधिकारी आयज राज्य सचिवालयात मंत्रीमंडळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले। आयपीएल क्रिकेटात आयज धर्मशालात सांजे 7:30 पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सा आड खेळ जातलो। आणि भारतीय हवामान खात्यान गुजरात आणि राजस्थानाच्या काय वाठारांनी आयज उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार।